नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये 2550व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकिटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं. जागतिक स्तरावर सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत भारताच्या तीर्थंकरांची शिकवण अधिकच महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. विश्वशांतीसाठी जग भारताकडे अपेक्षेनं बघत आहे, तसंच महावीर यांच्याविषयी युवा पिढीचं समर्पण बघता देश योग्य दिशेनं मार्गस्थ असल्याचा विश्वास वाटतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. महावीर जयंतीनिमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज जन्मकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोग UGC राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेटच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर येत्या 10 मेपर्यंत ही नोंदणी आणि 12 मेपर्यंत शुल्क जमा करता येईल, असं UGC म्हटलं आहे. येत्या 16 जून रोजी ही परीक्षा होणार असून संशोधन गौरववृत्ती, सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसह विविध विषयात विद्यावाचस्पती PhD ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्वपूर्ण बैठक नवी दिल्ली इथं सुरु आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांसह अन्य वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या 1800221950 या मतदार सहाय्यता खुल्या दूरध्वनी क्रमांकावर 18 एप्रिलपर्यंत 7312 लोकांनी संपर्क केल्याची आणि त्यांना आवश्यक ती माहिती आणि मदत देण्यात आली आहे. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यापैकी सर्वाधिक म्हणजे 1575 दूरध्वनींची नोंद मुंबई उपनगरातून झाली आहे. या माध्यमातून मतदारांना हवी ती माहिती देण्यासाठी 24 तास मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदेड हिंगोली लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. या मतदारसंघांमध्ये येत्या 26 तारखेला मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2062 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कर्मचाऱ्यांचं 2 फेऱ्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यात आलं. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 108 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचंही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांची 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत शोध मोहीम राबवली. ऑक्टा FX ट्रेडिंग अॅप आणि वेबसाईटवरून बेकायदा ऑनलाईन ट्रेडिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विविध कागदपत्रं, डिजिटल उपकरणं यात जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे 3.25 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवण्यात आली असून यामध्ये क्रिप्टोकरन्सी तसंच सोन्याच्या नाण्यांसह 35 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने रंगणार असून यातला पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर 3:30 वाजता सुरु होईल, तर दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर 7:30 वाजता खेळला जाणार आहे. महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचं थकीत मानधन देण्याची मागणी कर्मचारी सभेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांसह महिला बालकल्याण मंत्रालयाकडे करण्यात आल्याचं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा विधिज्ञ निशा शिवूरकर यांनी एका निवेदनाद्वारे नमूद केलं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तसंच विजा आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.